नाव माझे नाव नरेश बलराम बुईनवाड कोदळी सेंटर मधून बोलत आहे. मी पाचवी वर्गात शिकत आहे. बालक म्हणजे काय याची माहिती सांगा.